काय सांगतो त्यांनी ऐका. जेव्हा येशू ख्रिस्त या जगान होता तेव्हा एक दिवस तो पाण्याचे काठाकाठाला जात होता. लय लोक त्याचे मेरी जावा बघी काही ना काही इलाज करीत होते. का ते त्यांनी लय लोकांचे खराब खराब रोग बिमाऱ्या भऱ्या गेल्या होत्या. लंगरे माणसांना पाय दिले होते आणि ज्यांना दिसत नव्हतं त्यांना डोले देऊन दुनिया दाखविली. आणि त्या माणसांना येशू ख्रिस्ताने देवाधर्माचं बी बरंच काही ना काही सांगितलं. आणि सांचे परा जो येशू ख्रिस्त आणि त्याचे चेले बारके शिपळान बसून या काठावरशी त्या काठावर जात होते तो अख्खा दिस काम लोकांना देवाधर्माच्या वार्ता सांगून सांगून येशू ख्रिस्त बराच दमलेला होता. मगून तो त्या शिपळाची एकी आऱ्यावर जाऊन निजला. थवऱ्यान काय झालं, एकाएक वादलासारखं पाणी उठावा लागलं आणि हिसक्याचं पाणी शिपला नेऊ लागलं. आणि वादलाचा तारका वारातूच गेला. हे सगळं बघिल्या बरोबर त्याचे सगळे चेले घाबरे घुबरे झाले. तरीबी येशू ख्रिस्त त्याला हे सगळं ठावच नाही असा निजलेला होता. तो त्याचे सगळे चेले त्याला उठवायला गेले आणि बोलू लागले, अरे आमच्या गुरुदेवा, आता आम्ही सगळे जण या वादल्याचे पाण्याची शिपील भरून पाण्यान भरून जाऊ तो तू आमचा जीव वाचव. तो येशू ख्रिस्त उठून बसला आणि वादळ बघून त्यांना बोलला, तुम्ही आवरे का घाबरता. असं बोलून तो आपले जागेवशी उठला आणि वादळाला बोलू लागला, आता तू ठंड होऊन जा. असं बोलल्या बरोबर लगेच सगळं वादळ पोखलं आणि पाणी निवान सारखं थंड झालं आणि सगळे चेले वाचले. तो येशू ख्रिस्त त्यांना बोलू लागला, कणाला आवरे घाबरत होते, का तुमचा माझ्यावर भरोसा नाही. येशू ख्रिस्ताच्या आवाजाला सगळं वादळ पाणी थंड झालेलं बघून त्याचे चेल्यांना मोठं नवल वाटलं. पण त्यांना येशू ख्रिस्त देव असून बी त्यावर त्याचा भरोसा नव्हता. आणि येशू ख्रिस्त पोतींनीच हे सगळं करीत होता का तो देव आहे म्हणून. आपले मनान लय वाईट विचार आणि पाप आहे. आपण कहू कहू असे घाबरतो काय जसे वादलानूच पडलेले हा. पण परमेश्वर असं बोलते काय जो कोण येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवून वागेल त्याला पापांची सुटका मिळेल. येशू ख्रिस्त या जगात माणसांना वाईट विसरून बरे रस्त्यावर व बरे कामाला लावायला आणि सगळ्यांना मदत करावा आयला होता. पाप ही अशी वस्तू आहे का त्यान आपण आपला सगळा नाश करून घेतो आणि पापा बघी नाश होते बी. पण आपल्याला येशू ख्रिस्त वाचवू शकते. तर आपल्याला या पापांची वाचवायचं आहे काय, आता तुम्ही देवाखन असं मागणं मागा काय, देवा आम्हाला या पापांची वाचव आणि तू आम्हाला तुझी पोरं बनव. तो आपले मागण्याला उत्तर देईल आणि आपले मनाला शांती मिळेल.